कन्यादान करून मुलीला सासरी पाठवणाऱ्या आईचं मनोगत गदिमांनी आईच्या मनानेच लिहिलंय. अरुण पौडवाल यांनी सुद्धा मातेची हळवी माया आपल्या स्वराने बोलकी केली आणि तितक्याच भाऊकपणे अनुराधा पौडवाल ते गीत आपल्यासमोर सादर करीत आहेत.
सुखा